नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महिलांच्या क्षमता ओळखून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी पुरुषांनी पूर्ण सहकार्य करावं. उदगीरच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात राष्ट्रपतींचं आवाहन. देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, तत्काळ पंचनाम्याची ग्वाही. आणि पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्य पदक. महिलांच्या क्षमता ओळखून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी पुरुषांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिला शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब आणि भावी पिढी शिक्षित होते. हेच समीकरण सक्षमीकरणासाठी देखील लागू होतं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या,
माताएं और बहने परिवार के स्वास्थ्य का ध्यान तो देती है लेकिन अपने भोजन और स्वास्थ्य का ध्यान नहीं रखती है. मैं सभी बहनों से कहना चाहूंगी कि आप सब अपने स्वास्थ्य पर भी जरूर ध्यान दें. बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है. आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान
रखना होगा. राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या महान स्त्रियांचा महाराष्ट्राला वारसा लाभला आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन महिला निरंतर वाटचाल करत राहतील आणि देशाची विकासगाथा लिहितील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने 25 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं हे कौतुकास्पद असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभांचं वाटप करण्यात आलं. उदगीर इथं उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. तणावपूर्ण जीवनात ध्यानधारणेचं महत्व अनन्यसाधारण असून या बुद्ध विहारात उभारलेल्या ध्यानकक्षाबाबत त्यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या हेलिकॉप्टरने नांदेडला रवाना झाल्या. सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपतींनी नांदेड इथं तख्त श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी झालेल्या विशेष प्रार्थनेतही त्या सहभागी झाल्या. यानंतर काही वेळातच आपला 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरु ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु ग्रंथ साहिबची शिकवण ही जगातल्या लाखो लोकांना एकमेकांची सेवा करण्यास प्रवृत्त करत असल्याचं त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ही शिकवण जगाला सर्वोत्तम करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी केंद्र या संकल्पनेवर नवी दिल्ली इथं पार पडलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते. देशात 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान हरित हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं या परिषदेत मिळणारी माहिती उपयुक्त ठरेल असं ते यावेळी म्हणाले. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या 5 नवनिर्वाचित सदस्यांना आज संसद भवनात सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये महाराष्ट्रातले भाजपचे धैर्यशील पाटील यांचा समावेश होता.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. एसटी कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत होत असलेल्या चर्चेतून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शनिवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळानंही आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे तत्काळ करण्यात येतील तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना योग्य ती मदत त्वरित दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सत्तार यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे यासंदर्भात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगानं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 285 गावातल्या 6,540 शेतकऱ्यांचं 6,067 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कांदा, डाळिंब यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात 611 गावात 2,03,415 हेक्टरवरील पिकांचं पावसाळ्यामुळे नुकसान झालं आहे. याबाबतच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली तसंच तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मुंडे यांनी गावागावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसंच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज गोळाफेक F46 प्रकारात भारताच्या सचिन खिलारीनं रौप्य पदकाची कमाई केली आहे. सचिन हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्यानं 16.32 मीटर अंतरावर गोळा फेकत रौप्य पदक पटकावलं. या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 9 कांस्य पदकं अशी एकूण 21 पदकं जिंकली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या या खेळाडूंची कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणं असून त्यांचं यश इतर खेळाडूंना प्रेरणा देईल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढच्या टप्प्यात 5,00,000 उद्योजक घडवणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळ कर्ज मेळावा आणि उद्योजकीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात 1,00,000 तर जिल्ह्यात 10,000 उद्योजक तयार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाचं अर्थकारण समजून घेऊन अर्थकारणात प्रगती करावी असं ते यावेळी म्हणाले. धाराशिव इथं प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांच्या हस्ते करण्यात आलं. 60 वर्षावरील सर्व व्यक्तींना ही लस देण्यात येणार असून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. गेल्या 5 वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, त्यांच्या सहवासातल्या व्यक्ती, कुपोषित, मधुमेही आणि धूम्रपान करणाऱ्या अशा व्यक्तींना त्यांची संमती घेऊन लस देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महिलांच्या क्षमता ओळखून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी पुरुषांनी पूर्ण सहकार्य करावं. उदगीरच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात राष्ट्रपतींचं आवाहन. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, तत्काळ पंचनाम्याची ग्वाही आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.